लोकहितवादींची शतपत्रे वाचक आनंद वर्तक पत्र क्रमांक 63 अर्था वाचून पाठ करणे लिहिल्याची तारीख 10 जून 1849. मला वाटते की ब्राह्मण लोकांनी आता अर्थावर चित्त द्यावे. केवळ पाठ म्हणणे यात काही फळ नाही. पाठ म्हणावे अशी आज्ञा शास्त्रात आहे, तिचा अर्थ तसा घेऊ नये. ते उगीच लोकांची भक्ती बसण्याकरता लिहिले आहे. त्यात काही उपयोग किंवा वास्तविकपणा नाही हे त्यांनी मनात आणावे. ब्राह्मण लोक मूर्ख म्हणून अर्थाचा अनर्थ करतात, खरा अर्थ समजत नाहीत. जे लिहिले आहे तसेच तर्क केल्या वाचून भलतेच समजतात. याचमुळे शेकडो गृहस्थ रोज गीता विष्णू सहस्त्र नाम वाचतात. हा मूर्खपणा आहे की नाही बरे? मला वाटते की असे फक्त पाठ करणारे यांस काही कळत नाही. आणि ब्राह्मण लोक सरासरी कामावर नेमले तर मग त्यांचे ऐश्वर्यानुरूप स्नान संध्या वाढते. ती कोणती म्हणाल तर एकादशणी, म्हणजे पाणी देवावर ओतावे, तुळशीची झाडे लावावी, तुळशी सहस्त्रनामे इत्यादी पूजा वाढवून वेळ खर्च करावा व अज्ञान वाढवावे. कोणाचे मनात ईश्वराविषयी काही नसते. जितके ब्राह्मण हल्ली आहेत तितक्यास जर देव कसा आहे वगैरे ईश्वराविषयी कोणी एक प्रश्न विचारला तर त्याच्याने उत्तर देववणार नाही व मनुष्याचा धर्म काय हेही त्यांस कळत नाही. वास्तविक पाहिले तर गृहस्थ व भट हे उभय ता जितका वेळ ज्ञान मिळावयास पाहिजे त्याचे चौपट खर्च करतात, पण उपड्या घागरीवर पाणी होते. त्यांचे आयुष्य व्यर्थ होऊन त्यांचा स्वतः व इतरांस उपयोग होत नाही, अर्थाचे अनर्थ बोलत बसतात. ब्राह्मण लोक पूर्वी सर्व जातीमध्ये प्रमुख होते खरे, परंतु आता तर मला नीच वाटतात. कारण की हलके जातीचे लोक काही सांगितले तर ऐकतात व त्यांची अंतःकरणे चांगली गोष्ट ग्रहण करण्यास पात्र असतात, परंतु ब्राह्मणास गर्व फार. त्यातील प्रत्येकास असे वाटते की थोर काय ते आपण, सर्वांनी आपली पूजा करावी. याचमुळे त्यांस काही सांगितले तर ते ऐकत नाहीत, पिसाळलेले आहेत. एका अंगाने दरिद्र व दुसऱ्या अंगाने त्यांचा गर्व अभिमान व अज्ञान येणे करून ते पूर्ण झाले. त्यांस असे वाटते की ब्राह्मणांच्या महत्वाच्या गोष्टी पुराणात लिहिल्या आहेत त्या अक्षरशः खऱ्या आहेत. आणखी असे समजतात की शेवटी ब्राह्मणाचा जन्म होतो, नंतर तेथे संन्यास घेऊन मोक्षास जातो. परंतु हे लिहिणे आम्ही किमपी ऐकत नाही. हे फक्त ब्राह्मणांचे महत्वाकरता लिहिले आहे. ब्राह्मण हे मोक्षास पात्र व इतर लोक नाहीत असे म्हणण्यास ब्राह्मणांमध्ये आता कोणता गुण आहे? संन्यासी चोऱ्या करतात, ब्राह्मण भडवेपणा दरवडे इत्यादी अपराधास अनुसरले आहेत, त्यास मोक्ष कसा होईल? हे मत केवळ खोटे आहे. अन्य जातीचे अनेक साधू झाले, ते दुर्गतीस गेले असे कोण म्हणेल? जुने काळचे लोकांस दुसरे देशचे लोकांचे वर्तमान काही ठाऊक नव्हते, म्हणून इतके ब्राह्मणांचे महत्व लिहिले आहे. इंग्रज लोक हेही असेच मत पाळगतात. ते म्हणतात की ख्रिश्चनाखेरीज कोणी मुक्तीस जात नाही, म्हणजे सर्व हिंदू नरकास पात्र आहेत, असेच मुसलमान म्हणतात. तस्मात हा सर्व घोटाळा आहे, यात काही हशील नाही. ज्याचे तो आपले वर्णन करतो याप्रमाणे ब्राह्मणाचे थोरपण आहे. परंतु ते खेरीज करून लोक असे मूर्ख आहेत त्यांस अर्थ देखील करता येत नाही. पुराणे म्हणजे केवळ काव्य आहेत. त्यात कोठे लिहिले आहे की गंगा यमुनेप्रत बोलते, समुद्र यमुनेस म्हणाला, चंद्र रात्रीस म्हणाला, सूर्य अग्निस म्हणाला, अशी पुष्कळ वाक्य आहेत. त्याचा अर्थ हल्लीचे पुराणिक प्रत्यक्ष गंगा व यमुना देवता आहेत तीच बोलली असा करतात, आणि त्या सत्ताचे लोक खरे मानतात. लोकही असे समजत नाहीत की नद्या प्रत्यक्ष जड पदार्थ, त्यांस कवीने सजीव मानून लाघव केले आहे. तसाच चंद्र रात्रीशी कसा बोलेल, त्याच काही तोंड किंवा जीभ आहे काय? परंतु खरे मानतात. जड पदार्थांचे कवीने सजीव वर्णन केले असले म्हणजे झाले, त्यांस वाटते की या देवताच आहेत. तसाच सूर्याचा रथ लक्ष योजने चालतो असे म्हणतात, तेही कवीचे लाघव आहे. त्याचा अर्थ पुराणिक सांगतात तसा घ्यायचा नाही, परंतु पुराणिक लोकांस फार वेळ लावतात व लोकही मूर्ख होऊन सर्व निर्जीव पदार्थास जिवंत मानून कोणी उमऱ्याची पूजा, कोणी ताकमेढीची पूजा, कोणी दरवाजाची, कोणी मुसळाची, कोणी जात्याची, कोणी दिव्याची अशा पूजा करतात. यात किती मूर्खपणा आहे! मुलांचे वाढदिवसाचे दिवशी ताकमेढीची पूजा, दसऱ्याचे दिवशी न्हावी धोकटीची पूजा करतात, त्यांस नैवेद्य दाखवतात. बरे, न्हाव्याची धोकटी किंवा ताकमेढी नैवेद्य खाईल काय? धोकटीत कसली देवता आहे? व ताकमेढ हे वाळलेले लाकडाचा तुकडा, त्यात देवता कोणती आहे? लग्नामध्ये हे चमत्कार दृष्टीस पडतात. उपाध्या मूर्ख तो हजार ठिकाणी पूजा मांडतो, मडक्याची पूजा, घागरीची पूजा, आणि तशात हे सर्व संस्कृत भाषेने करतात म्हणून त्याचा अर्थ कोणास कळत नाही. परंतु आत पाहिले तर शुद्ध वेड आहे. मी गर्भादानाचा विचार थोडासा वाचून पाहिला आहे. त्याचवरून मला वाटते की त्यातील प्रकरणी भटासमोर निर्लज्जपणाने जी कर्मे करावयास सांगितली आहेत ती जर मराठी भाषेत बोलतील तर यजमान उपाध्यास जोडे मारून हाकून देईल व म्हणेल की माझ्या बायकोची इतकी फजिती चौघांमध्ये करावयास मी काय तुमचे केले आहे. असे त्यात आहे नाना प्रकारची वचने आणि येथे हात लावा तेथे हात लावा इत्यादी हे मला बोलण्यात लाज वाटते. या प्रकारचे संस्कार करणारे वेडे होते यात संशय नाही आणि लोकांनी कसे ग्रहण केले असेल ते असो. जर या गोष्टी उघड्या होतील तर खचित रद्द होतील. भटांनी अर्थ कराव्याचे सोडले त्याचमुळे इतके अज्ञान वाढले आहे. नीती ज्ञान ते काही पाहत नाहीत, फक्त पोथ्या सोडून पाठ करीत बसतात आणि त्यात सर्व धर्म आहे असे समजतात. याचमुळे नीती बुडाली, धर्म बुडाला व अज्ञान मात्र शिल्लक राहिले आहे आणि ब्राह्मणाचे हाडास भिनले आहे. समाप्त.